कॅमेरा ऍक्शन
सेलेब कट्टा
आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत फेमस एव्हरग्रीन ऍक्ट्रेस मृणाल कुलकर्णी यांच्यासोबत. आणि मृणाल मॅम, मला आता हेच विचारायचं होतं की प्रिकॉशन म्हणून आपल्या सगळ्या लिसनर्सला मेसेज काय द्याल तुम्ही?
एक तर चुकीचे संदेश पसरवू नका बिलकुलच. आपण कोणीच कोरोनाबद्दल मोठ्या मोठ्या डॉक्टरांना सुद्धा अजून संपूर्णतः कळलेलं नाही असं ते आपल्याला सांगतात. कारण हा रोगच असा आहे की तो म्हणजे इतक्या जोरात आपल्या अंगावर आलाय ते की ती लस तयार होणार, मग त्याची ट्रायल होणार, त्याच्यावरची औषधांची ट्रायल होणार, हे सगळं होईपर्यंत आपण म्हणजे त्याचे चांगले वाईट परिणाम काय, साईड इफेक्ट आहेत का, हे सगळं समजेपर्यंत काहीच घाई करण्यात अर्थ नाहीये. आता फक्त सोशल डिस्टन्सिंग एवढंच आपण करू शकतो, घराबाहेर पडणं टाळू शकतो. आणि खरं तर स्वतःच्या गरजा किती कमी आहेत हे आता आपल्याला कळलं. त्या गरजा न वाढवता आपण कसं राहू शकतो ते भविष्यकाळात सुद्धा आपण ते करायला पाहिजे. खरं तर
93.5 रेड एफ एम बजाते रहो.